सलग दुसऱ्यांदा भारतानी मारला शिक्का आपल्या बेस्ट मराठी शोवर आणि बेस्ट मराठी आरजेवर म्हणजेच मॉर्निंग नंबर वन संग्राम बरोबर
सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम वर नमस्कार, मी आहे संग्राम। काल सकाळी 7 वाजता इराणची फ्लाईट पकडण्याच्या आधी महापौर इथे आले होते आणि पहिला सवाल मी त्यांना पाण्याबद्दल विचारला। त्यांचं म्हणणं आहे की पुण्यातली पाणी कपात मागे घेण्यात यावी, पण याला पालकमंत्र्यांचा विरोध आहे। पण यात तुम्ही पॉलिटिक्स करत नाही, म्हणजे तुम्हाला खरंच वाटतं की एवढं पाणी आहे, असे आकडे आहेत आणि सायंटिफिकली एवढं पाणी आपल्याला आता वापरता येईल?
मी आपल्याला सांगू इच्छितो, 2015 अपवाद वगळता मागच्या 25-30 वर्षांमध्ये नेहमी धरणं भरलेली आहेत, कधी धरणांच्या संदर्भात चुकी वाईट परिस्थिती आली नाही। मागच्या वर्षी फार वाईट प्रकार जे दुष्काळ होता त्याच्यामुळे आपल्याला पाणी कपातीला सामोरं जावं लागलं, पण मागच्या 4 वर्षापूर्वीच्या वेळेस फक्त 1 TMC पाणी साठा जास्त धरणात शिल्लक होता जुलै महिन्यामध्ये, त्यावेळेस सुद्धा कधीही पाणी कपात तत्कालीन पालकमंत्री असतील, बाकीची मंडळी असतील, यांनी केली नाही। पण या ठिकाणी पालकमंत्री म्हणून ज्यास तुम्ही भूमिका बजावता त्यावेळेस शहर जिल्हा असा फरक न करता त्या ठिकाणी राजकीय निर्णयाच्या पलीकडे जाऊन काही निर्णय व्हायला पाहिजे। राजकीय
आणि खासकर पाण्यावरती,
जी पाण्याचा विषय असा आहे की ज्या आमच्या महिला भगिनी आहेत, मी आता परवा पाहिलं पोलीस लाईन मध्ये आंदोलन झालं, रोज कुठे ना कुठे आंदोलन होत आहेत कारण की लोकांना पाणी मिळत नाही आणि लोक पाहतायत पाऊस होतोय, धरणं भरतायत, उजनीमध्ये पाणी सोडलं जात आहे, त्या ठिकाणी कॅनॉलमध्ये मागचे 10-12 दिवस पाणी पुरवठा चालू आहे। मग आम्ही पुणेकर तहानलेले का? हा पुणेकरांचा प्रश्न आहे आणि मी पुणेकरांच्या बरोबर आहे। मला असं वाटतं की या ठिकाणी पुणेकरांच्या संदर्भामध्ये फार आता पालकमंत्र्यांनी कुठे चुकीचं धोरण घेऊ नये। या संदर्भामध्ये पुणेकरांना पुढच्या 2-3 दिवसांमध्ये दिवसाडचा निर्णय बदलून त्या ठिकाणी रोज पाणी द्यावं अशी माझी विनंती आहे।
मोर विथ द मेयर इन जस्ट बिट 8:24 ऑन द क्लॉक। त्याच्या आधी सुपरहिट गाणं मी आहे संग्राम 93.5 रेड एफ एम, बज जाते रहो।